ঠিক আছে, তাই প্রবলেম তোমাদের একটু আরেকজন কাছে কল করো।
নমস্কার স্যার, পরাংশু কি মডেল বলতো? পরাংশু কন্ডাকশন কম্পোজিশন বলতো স্যার। মি आमचा लास्ट एक इव्हेंट झाला सर या संडेला, ऑप्शन अनलिमिटेड नावाचा। तिकडे तुम्ही व्हिजिट केलं का सर? सर तुम्ही प्रॉपर्टी सर्च करता ना सध्या? बांदेरमध्ये कुठे सर? आमच्या बांदेरमध्ये तर एक 3 BHK अपार्टमेंट आहेत सर, तिकडे बघतो आता क्रिस्टल डॉर मध्ये। हा, तुम्हाला किती पाहिजे सर? 1 BHK 2 BHK? तुम्हाला वाकर चालेल सर? राहाटी 3 BHK, हिंजवाडी, सातावडे। हो सर, तिकडं कॉस्टिंग तुम्हाला 1 करोड 37 लाखापर्यंत राहील सर। 1.37।
हो, 1226 1226।
ओके बजेट सर तुम्हाला राहाटी मध्ये भेटेल 3 BHK 85 मध्ये 97। ओके, बाहेर आणि भाषा एक मिनटं सर चालू ठरलं, तुम्हाला सांगतो ते किती तुमचं तुम्हाला लोकेशन कुठलं पाहिजे, म्हणजे ऍक्च्युअली तुम्हाला काय जवळ पाहिजे त्याच्या। ओके ओके ओके, जस्ट गिव मी सेकंड, मी चेक करून सांगतो सर तुम्हाला ते किती दूर येणार ते आमच्या याच्यापासून। बांधलं सर तुमचं वर्क लोकेशन काय आहे नेमकं, म्हणजे सांगू शकता का तुम्ही? अमर एपिक्स बाणेर। ओके, सर मोजून 2.8 किलोमीटर झाले तुमचे। येस, तुम्हाला सांगतो सर मी एक मिनिट। नियर थोपटे लॉन, ज्योतिबा कॉलनी, रामबाग कॉलनी जवळ राहते। येस सर, आणि सर जर तुम्हाला जर एक्झॅक्ट लोकेशन पाहिजे असेल ना, तुम्ही फक्त एक काम करा, रिचमन पार्क राहते एवढं जरी गुगल मॅपवर सर्च केलं सर तुम्हाला समजून जाईल की तुमच्या लोकेशन पासून ते किती दूर आहे। आणि तुम हा रिचमन पार्क सर आमचे, हो तसं पोझिशन तुम्हाला यावर्षी डिसेंबर मध्ये भेटेल सर। त्याची 3 BHK चा तो युनिट आहे सर, आणि तिकडे 970 स्क्वेअर फीट चार्जवेट एरिया भेटणार सर तुम्हाला। हो येस सर, 85 लॅक्स। आणि सर जर तुम्ही लिसन, जर तुम्ही ह्या अत्यंत जाऊन तिकडे बघून आलात आणि जर तुम्हाला तो प्रोजेक्ट आवडला सर, तुम्ही जर बुक केलं सर तर तुम्हाला त्यावर ऑफर भेटेल सर। कारण की तो आमचा तुम्हाला इव्हन सांगितलं ना मी सर, त्याच्यात आम्ही जे ऑफर देत होतो ते आम्ही ऑफर या संडे पर्यंत कंटिन्यू केले आहेत सर। हा सर, आमचा एक स्पेशल डिस्काउंट मिळेल सर तुम्हाला अप टू 50,000, त्यानंतर ऑप्शन अनलिमिटेड डिस्काउंट भेटेल अप टू 18 लॅक, आणि तुम्हाला कुठली प्रॉपर्टी बुकिंग कराल फक्त 25,000 रुपये पे करायचे। हा तर मी एक काम करतो सर, तुम्ही एक काम करा, हे सगळं चेक करून घ्या, आणि जर तुम्हाला साईट व्हिजिट पाहिजे असेल सर तर आमच्यासाठी कॅब बुकिंग पण तुमची, म्हणजे कॅब पण आमच्याकडे अवेलेबल आहे सर साईट व्हिजिट साठी। हा ओके सर, मी तुम्हाला आमच्या तिकडच्या साईट व्हिजिट बद्दल सेंड करायला सांगतो, ठीक आहे? थोड्या वेळात येऊन जाईल तुम्हाला। ओके, धन्यवाद सर तुमचा वेळ दिल्याबद्दल, मी तुम्हाला उद्या परत कॉल करतो, ठीक आहे? ओके, थँक्यू।